आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणा बरोबर 2 आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली. इराणान हॉर्मुझांतल्यान सुरक्षीत येरादारीक परमिसांव दिला. युद्धविरामाची घोषणा केल्या उपरांत संवसारीक तेलाचे प्रेस व्हड प्रमाणांत उणे जाल्यात. आसाम, केरळम आनी कुड्डुचेरी विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार काल सोंपलो, फाल्यां मतदान जातलें. भारतीय रिझर्व्ह बँक आज वित्तीय वर्स 2026-27 खातीर आपले पयले द्विमासीक चलन धोरण जाहीर करतली. आयपीएल सर्तींतली 14वी मॅच आज दिल्लीन दिल्ली कॅपिटल्स आनी गुजरात टायटन्स मदीं जातली. आतां पुराय खबरो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला, जर हॉर्मुझच्या समुद्र दुरींतल्यान जहाजांक येरादारी करपाक परमिसांव दिले जाल्यार अमेरिका आनी इराण मदल्या 2 सप्तकांच्या प्रस्तावीत झूजबंदीक ते सहमत आसा. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान ट्रम्प हांणी दोनूय पक्षांनी द्विपक्षीय युद्धविराम करपाक मान्यताय दिवची अशें स्पश्ट केला. ताणी असो दावो केलो की अमेरिकेन आपले लष्करी हेतू साध्य केल्यात आनी हो संघर्श आतां सोंपपाच्या मार्गार आसूं येता. हाच्या पयलीं ट्रम्प हांणी इराणाक शिटकावणी दिल्ली की जर तेहरानान ताच्यो मागण्यो मान्य केल्यो ना, जातूंत हॉर्मुझची समुद्र दुनी परत उगडपाचो आसपाव आसा, जाल्यार वीज प्रकल्प आनी पूल सारकिल्या म्हत्वाच्या मुळाव्या साधन सुविधांचेर हल्लो करूंक शकतात. दुसरे वटेन इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हाणें जाहीर केला की जर इराणचेर जावपी हल्ले थांबयले जाल्यार इराण झूजबंदीक तयार आसा. तांणी म्हळें, 2 सप्तकां खातीर इराणच्या सशस्त्र दळांच्या समन्वयान आनी तांत्रीक मर्यादेंचेर विचार करून हॉर्मुझच्या समुद्र दुनीतल्यान सुरक्षीत वचपाक मेळटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी 2 आठवड्यांच्या सशस्त्र युद्धविरामाची घोषणा केल्या उपरांत संवसारीक तेलाचे दर व्हड प्रमाणांत उणे जाल्यात. देशभरान पेट्रोल, डिझल, एलपीजी आनी पीएनजी हांची पुरवण सुरळीत आसा अशें सरकारान सांगला. अस्तंत आशियांतल्या ताज्या घडामोडी विशीं काल नवी दिल्लीन जाल्ल्या आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेन म्हायती दितना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाच्यो संयुक्त सचीव सुजाता शर्मा हांणी सांगले, खंयच्याच एलपीजी वितरकांकडे पुरवणेंत उणाव जाल्ल्याची म्हायती मेळूं ना. सगळे पेट्रोल पंप सुरळीतपणान चालू आसून थंय पेट्रोल आनी डिझल पुरेशा प्रमाणांत उपलब्ध आसा आनी खंयच उणाव निर्माण जावं ना हें तांणी स्पश्ट केलें. एलपीजी सिलिंडराची डिलिव्हरी लेगीत वेवस्थीत चालू आसा आनी ऑनलायन एलपीजी बुकींग सुमार 96% मेरेन वाडला अशें शर्मा हांणी सांगले. 5 किलाच्या सिलिंडराची विक्री वाडोवपा खातीर सरकारान ताची विक्री दोबरात करपाची नवी अर्ज जारी केल्या अशें तांणी नमूद केलें. फेब्रेरान 5 किलाच्या सिलिंडराची सरासरी विक्री दिसाक 77,000 आशिल्ली ती आतां दिसाक सुमार 1 लाखाचेर पावल्या. 23 मार्च सावन सुमार 7,80,000 5 किल फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर विकल्यात अशी म्हायती तांणी दिली. आसाम, केरळम आनी पुड्डुचेरी विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार काल सोंपलो. आसामच्या सगळ्या 126, केरळांतले 140 आनी पुड्डुचेरींतल्या 30 विधानसभा मतदारसंघांक फाल्यां एकाच पांवड्यान मतदान जातलें. मुक्त, निष्पक्ष आनी शांततायेन मतदान जावचें म्हूण अधिकाऱ्यांनी सुरक्षा आनी प्रशासकीय उपाययोजना कडक केल्यात. काँग्रेस पक्षान काल अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुकां खातीर आपलो जाहीरनामो अधिकृतपणान जारी केलो. कोलकातांत जाल्ल्या एका पत्रकार परिषदेन काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी ह्या दस्तावेजाचें अनावरण करून सांगले, राज्या खातीर उदरगतीची दूरदृश्टी आनी गती हातूंतल्यान दिसून येता. पक्षान दिल्ल्या मुखेल आश्वासना मदीं बायल मनशांक म्हयन्याक 2,000 रुपयांची मदत आनी शेतकारांक 15,000 रुपयांचो अर्थीक आधार हांचो आस्पाव आसा. राज्याची अर्थीक पुनर्रचना करप हो आमचो सगळ्यांत म्हत्वाचो उद्देश आसा अशें खरगे हांणी सांगले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान काल नवी दिल्लींत आपल्या मानवाधिकार लघुपट सर्त 2025 7 जैतिवंतांचो सत्कार करपा खातीर एक सुवाळो आयोजीत केल्लो. ह्या वेळार उपस्थितांक उद्देशून उलोवप करतना एनएचआरसीचे अध्यक्ष न्यायमुर्ती व्ही रामसुब्रमण्यम हांणी जैतिवंतांचे अभिनंदन केले आनी तांच्या चित्रपट निर्मितीच्या आवडीची तोखणाय केली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
अन्न सुरक्षा सुनिश्चित करप आनी शेतकारांचे उत्पन्न वाडप हे सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. ते काल जयपुरांत जाल्ल्या प्रादेशीक शेती परिशदेंत उलयताले.
अनाज फल सब्जियां दूध इसकी कमी ना आए ये दायित्व कृषि विभाग पर है, खेती पर है, किसानी पर है. और इसलिए हमारे जो तीन लक्ष्य हैं, एक देश की खाद्य सुरक्षा सुनिश्चित करना, अन्न के भंडार भरे रहें, लेकिन दूसरे किसानों की आय बढ़ा के उनके जीवन स्तर को और बेहतर करना, और तीसरे भारत की जनता को पोषण देना, और जरूरत पड़े तो दुनिया को भी खाद्यान्न की आपूर्ति करना.
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला फाल्या पणजे शारांत राष्ट्रकुल संसदीय संघमे सीपीएच्या भारत क्षेत्रांतल्या झोन 7च्या पहिल्या परिषदेचे उक्तावण करतले. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटका, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या विधीमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्या व्यतिरिक्त गोयातले केंद्रीय मंत्री, गोयातले संसद वांगडी आणि तीन वांगडी राज्यांचे विधीमंडळ वांगडी या परिषदेक हजर रावतले. दोन दिसांच्या या परिषदेन 2047 मेरेन विकसित भारताचे ध्येय साध्य करपाक तरणाट्या लोकप्रतिनिधींची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, शारीकरण, पर्यावरण आणि सागरी संपर्क यंत्रणान झोन 7ची प्राधान्य या विषयाचेर मानेस्त चर्चा करतले. संसदीय सहकार्य घटमूट करप, उत्तम कार्यपद्धतीचे आदान प्रदान करप आणि या क्षेत्राच्या मुखेल उदरगतीच्या प्राधान्याचेर विचार विनिमय करप हो या परिषदेचो हेत असा. सीपीए भारत विभाग सातान गोय, गुजरात आणि महाराष्ट्र विधानसभांचो आसपाव जाता. 2024 वर्षा सीपीए भारत क्षेत्राची 9 झोनांनी पुनर्रचना झाले उपरांत ही झोन 7ची पहिली परिषद असतली. सध्या गुजरात विधानसभेचे अध्यक्ष हे सीपीए भारत क्षेत्र विभाग 7चे अध्यक्ष म्हणून कार्यरत असतात. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय आज आपले द्विमासिक चलन धोरण जाहीर करतली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी धांग आर्थिक वर्ष 2026-27 आपल्या पहिले बसकेन चलनविषयक धोरण समितीन घेतिल्ले निर्णय जाहीर करतले. रिझर्व्ह बँक गव्हर्नराच्या फुडारपणाखाला स वांगड्यांच्या या समितीन सोमारच्यान व्याजदर, म्हारगायेचो अदमास आणि अर्थिक वाढीचे अंदाज या सारख्या महत्वाच्या बाबींचेर विचार विनिमय केलो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण मेट्रायन काल दूरसंचार गिरायक संरक्षण 13वी दुरुस्ती नियमन 2026 मसुदो जारी केलो. ट्रायन सांगले तांणी हाजे पयली दूरसंचार गिरायक संरक्षण 12वी दुरुस्ती नियमन 2024 जारी केल्ले, ज्या वरवी दर एका दूरसंचार सेवा पुरवणदाराक फक्त व्हॉइस आनी एसएमएस खातीर उण्यात उणो एक स्पेशल टॅरिफ वाउचर एसटीव्ही दिवप सक्तीचे केल्ले. उपरांत अशें दिसून आयले की फक्त व्हॉइस आनी एसएमएस खातीर फक्त कांयच स्पेशल टॅरिफ वाउचर्स दितात. ट्रायन मुखार सांगले ते उपरांत उण्या काळावधीचे फक्त व्हॉइस आनी एसएमएस पॅक आसचे अशी मागणी करपी जायती निवेदनां तांकां मेळ्यात. हो मसुदो ट्रायच्या संकेतथळार आसा. भागधारकांनी आपल्यो लेखी प्रतिक्रिया या महिन्याच्या 28 तारखे मेरेन सादर करच्यो अशी विनंती केल्या. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात बिरेस्तार मेरेन उटंगाराचा पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान आज बिहार, झारखंड आणि सिक्कीमात गडगड मारपासयत नेटान वारे मारपाची शक्यताय उक्तायल्या. मंगोलियातल्या उलानबातरान चालू आशिल्ल्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2026 भारताची जबरदस्त कामगिरी सुरूच आसा. भारताच्या स बायलो आणि दोन दादले अशा वट्ट 8 बॉक्सरांनी फायनलीन पावल घाले. काल झाल्या बायलांच्या सेमीफायनलीन मिनाक्षी जॅस्मिन हांणी आघाडी घेतली, जाल्यार दादल्यांच्या गटान विश्वनाथ सुरेश आणि सचिन हांणी बरे प्रदर्शन करून फायनलीन सुवात मिळयली. आयपीएल क्रिकेटान काल राती गुवाहाटीच्या बारसापरा क्रिकेट स्टेडियमाचेर झाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्साक 27 धावण्यांनी हरयले. पावसाक लागून हो खेळ 11 ओव्हरींचो केलो. आज या सर्तींतली 14वी मॅच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हांचे मदीं जातली. हो खेळ सांजवेळ 7:30 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आणि इराण बरोबर 2 आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली. इराणान हॉर्मुझांतल्यान सुरक्षित येरादारीक परमिसांव दिला. युद्धविरामाची घोषणा केल्या उपरांत संसारीक तेलाचे प्रेस व्हड प्रमाणात उणे जाल्यात. आसाम, केरळम आणि पुड्डुचेरी विधानसभा वेचणुके खातीरचो प्रचार काल सोपलो, फाल्यां मतदान जातले. भारतीय रिझर्व्ह बँक आज वित्तीय वर्ष 2026-27 खातीर आपले पहिले द्विमासिक चलन धोरण जाहीर करतली. आयपीएल सर्तींतली 14वी मॅच आज दिल्लीन दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स मदीं जातली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.